मराठीसृष्टी.com या वेबसाईटवर लेखक विवेक पटाईत यांनी काही वर्षापूर्वी लेख लिहायला सुरुवात केली आणि आज त्यांचे लाखोवर वाचक आहेत. त्यावरच आधारित विवेक पटाईत यांचा एक लक्ष वाचक एक प्रवास हा लेख तुम्हाला प्रोत्साहन देणारा असाच आता ऑडिओ स्वरूपात. आता वाचा मराठीसृष्टी.com, ऐका मराठीसृष्टी.com. आज 3 नोव्हेंबर सायंकाळी 8 वाजता कॉम्प्युटर चालू केला. सहज लक्ष गेलं, ब्लॉगला वाचक संख्या 1 लाखाच्या वर गेलेली होती. जेव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती, आपला ब्लॉग कुणी वाचेल का याची कल्पनाही केली नव्हती. चिरंजीवांना शिक्षणात मदत होईल या हेतूने कॉम्प्युटर घरात आला, अर्थातच मलाही तो वापरायला मिळालाच. उत्सुकता म्हणून कुठे मराठी वाचायला मिळेल या उद्देशाने आंतरजालावर शोध घेऊ लागलो. सर्वप्रथम मराठी सृष्टी ही वेबसाईट दिसली. वेबसाईटवर मराठीत लिहा, आपल्यातील लेखकाला जागवा असं आव्हान होतं. रोज मराठी सृष्टी ही वेबसाईट उघडायचो आणि आपल्यातल्या दडलेल्या लेखकाला कसं जागं करता येईल याचा विचार करायचो. मनातल्या दडलेल्या लेखकाला जागवलं तरी अनेक समस्या होत्याच की. पहिली समस्या ही होती, मराठी टंकण येत नव्हतं. दुसरी समस्या, मी मराठीत लिहू शकतो का हा मोठा प्रश्न होता. स्वतःच्या मराठीबाबत म्हणाल तर दिल्लीत मराठी शाळेमध्ये 5वीपर्यंत मराठी हा विषय होता, ही गोष्ट वेगळी. पण मराठीच्या क्लासमध्ये आम्ही चक्क कंचे खेळायचो, कारण मराठीचे मार्क्स जोडले जात नव्हते. 11वीपर्यंत हिंदी हा विषय होता, नंतर तोही सुटला. आंग्ल भाषेत शॉर्ट हँड शिकून सरकारी नोकरीत रुजू झालो. त्यानंतर मराठी तर सोडा, कधी हिंदीतही लिहिलं नसेल किंवा टंकलं नसेल. पुस्तकं वाचण्याचा छंद होता, सरकारी वाचनालयात जाऊन भरपूर हिंदी मराठी पुस्तकं वाचत असे. एवढाच काय तो मराठीचा संबंध. आमच्या सौसुद्धा दिल्लीच्याच असल्यामुळे घरी कोणालाही मराठी वाचण्याची लिहिण्याची आवड नव्हती. आता मराठी मालिकांमुळे मुलांना थोडी तरी मराठी समजू लागली आहे. तिसरी समस्या, वय जवळजवळ 85च्या जवळ झालं होतं आणि डोळ्यांना चष्माही लागलेला होता, तरीही आपल्या मायबोलीत मराठीतच लिहिण्याचा निश्चय केला. जिथे मराठी धड बोलताही येत नाही तिथे मराठीत लिहायचा निश्चय करणं म्हणजे एखाद्या पर्वतावर चढण्यासारखं कार्य. पहिली समस्या आमच्या चिरंजीवांनी दूर केली. आंग्ल भाषेत टंकण करून आपणही मराठीत लिहू शकतो हे आता कळलं. मराठीत लिहिण्याचा प्रयत्न सुरू केला. काही कविता मराठी सृष्टीकडे पाठवल्या, त्या सहजपणे तिथे प्रकाशित झाल्या. उत्साह वाढला. आपल्या तुटक्या फुटक्या मराठीला सुद्धा आंतरजालावर वाव आहे हे कळलं. एकदा आमच्या चिरंजीवांनी, बाबा तुम्ही स्वतःच का ब्लॉग लिहित नाही असा सल्ला दिला. कॉम्प्युटरवर बसून ब्लॉगही बनवून दिला. त्यावेळी ब्लॉगचं काय नाव द्यायचं हे सुचलं नाही, म्हणून स्वतःचंच नाव ब्लॉगला दिलं आणि लिहायला सुरुवात केली. ब्लॉगवर पहिली कविता, कवितेचा किडा डोक्यात शिरल्यावर काय होतं ते लिहिली. पण उत्साह काही दिवसातच मावळला, कारण आमचा ब्लॉग कुणीच वाचत नव्हतं. कुणीतरी सांगितलं, चांगलं लिहिण्यासाठी चांगलं वाचणं गरजेचं. नियमितपणे ब्लॉग वाचणं सुरू केलं. ब्लॉग्स वाचत असताना मराठीसृष्टी.com सारख्या अनेक मराठी संकेतस्थळांबद्दल माहिती मिळाली. या संकेतस्थळांशी 2-3 वर्षाच्या कालखंडात चांगला जोडला गेलो. अनेक मराठी वेबसाईट बघितल्या, तिथे हात आजमावला. हळूहळू कळू लागलं आपली मराठी धड नाही. लिहिताना अनेक चुका होतात, तरीही चुका सुधारत सुधारत लिहिणं सुरू ठेवण्याचा निश्चय केला. पहिलं वाटत होतं, विचार केला की डोक्यात कल्पना सहज येतात, पण हे काही खरं नाही. डोक्यात आलेले विचार टंकणं हे काही सहज कार्य नाही हेही जाणलं. त्यामुळे कधीकधी महिन्याभरात एखादी कविता किंवा क्षणिका लिहिणं कसं बसं जमत असे. शेवटी निश्चय केला, स्वतः अनुभवलेले दिसलेले आणि समजलेले समाजातले सत्य लोकांसमोर मांडावे, त्या दृष्टीने विचार सुरू केला. एकदा सुट्टीच्या दिवशी सकाळी फिरायला जनकपुरीच्या डिस्ट्रिक्ट पार्कमध्ये जात होतो. तिथे काही म्हातारे दिवसभर रम्मी खेळायचे. त्यांना पाहून मला सारखं वाटायचं, यांच्या जीवनात आता काहीच राहिलेलं नाही. मृत्यूची वाट पाहत हे जिवंत राहण्याचं नाटक करतात। ययाती कादंबरी वाचताना जाणीव झाली की आपणही आज ययातीसारखेच तर वागतो आहोत। आपली भोगलिप्सा वाढतच चाललेली आहे। आपण सृष्टीतल्या सगळ्या जीवांना संपवतो आहोत आणि असंच सुरू राहिलं तर माणूस एक दिवस स्वतःलाही संपवणारच हो। आणि यातूनच ययाती ययातीच्या मनातील द्वंद्व या कवितेचा जन्म झाला। काही वर्षांपूर्वी बाणभट्टची कादंबरी वाचली होती, तरीही प्रेम म्हणजे काय हे समजलं नाही। असंच एकदा एका आजीला प्रश्न विचारला आणि तोही हिम्मत करून, प्रेम म्हणजे काय हो आजी? हा लेख त्यांच्याच सल्ल्यावरून खरडला। एक विचित्र अनुभव वाट्याला आला। हा लेख आधी मराठी सृष्टीवर प्रकाशित केला होता, नंतर काही महिन्यांनी ब्लॉगवर टाकला, काही काळानंतर ऐसी अक्षरे या संकेतस्थळावर टाकला। त्या साईटवर मिळालेल्या प्रतिसादातून वाचताना कळलं, काहींनी हा लेख चक्क चोरून आपल्या नावानी ब्लॉगवर टाकलाय। ब्लॉगवरही साहित्य चोरी होतं आणि प्रामाणिक मराठी माणूसही अशा प्रकारची चोरी करतो हे सुद्धा कळलं। अर्थातच त्यांचे ईमेल शोधून त्यांना जाब विचारला आणि त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरीही साईटवर प्रतिसादात दिली, तेव्हा कुठे मनाला चैन मिळालं। पण एक मात्र खरं, पहिल्यांदाच वाटलं आपण काहीतरी निश्चित चांगलं लिहित आहोत। ही घटना खरंच उत्साह वाढवणारी होती। दिल्लीत राहत असल्यामुळे किंवा सत्तेच्या केंद्रस्थानी कार्यरत असल्यामुळे राजनीतीवरही काही वात्रटीका क्षणिका आणि रूपक लिहिलं। सचिवालयात लागलेल्या आगीच्या आधारावर हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर ईशान उपनिषद हा लेख लिहिला। एकदा सकाळी बगीचात एका बेंचवर बसलो होतो आणि सूर्याचे कोवळे सोनेरी किरण अंगावर पडत होते। मस्त वाटत होतं। ईशान उपनिषदातला तो श्लोक आठवला, मनातल्या मनात गुणगुणू लागलो, हिरण्यमयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम। पण थोड्या वेळाने तीच सूर्यकिरणं बोचू लागली, त्यातून सुवर्ण आवरणात झाकलेलं सत्य या लेखाचा जन्म झाला। अशा रीतीने लेखनाची आमची गाडी सुरू झाली। तरीही अनेक शंका होत्याच की मनात, आपला ब्लॉग लोक खरंच वाचतील का? आपल्या मोडक्या तोडक्या मराठीलाही लोक स्वीकारतील का? पण ब्लॉग वाचकांनी माझ्या मराठीला सहजपणे स्वीकारलं, त्याबाबत पुन्हा पुन्हा त्यांचं अभिनंदन करायला हवं तेवढं कमीच। याशिवाय माझ्यातल्या दडलेल्या लेखकाला जागं केलं त्या मराठीसृष्टी.com या वेबसाईटचा मी नेहमी ऋणी राहीन। आपल्या अनुभवावरून आजच्या दिवशी मला एकच म्हणायचं, प्रत्येक माणूस जो विचार करतो तो लिहू शकतो, फक्त लिहिण्याची सुरुवात करायची गरज आहे। आणि ती संधी मला मराठीसृष्टी.com ने दिली। या लेखाचे लेखक होते विवेक पटाईत। श्रीयुत विवेक पटाईत हे भारताच्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असून नियमितपणे मराठीत लेखन करतात। हा लेख पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी तसेच इतर अनेक लेख वाचण्यासाठी भेट द्या मराठीसृष्टी.com या वेबसाईटला। आता आपणही लिहू शकता मराठीसृष्टी.com वर। चला तर मग बनूया लेखक।